नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. गोंयांत लोकसभा वेंचणुकेचें मतदान तिसरे पांवड्यार मंगळारा 7 मे दिसा जातलें. 12 एप्रिलाक ही अधिसुचोवणी जारी जातली. गोंयचे आदले मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकार हांणी देशाचे उदरगती खातीर खूब मोलादीक योगदान दिलां. गोंयचे उदरगतीचें तांचें सपन पुराय करपाक सरकार बांदिलां आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर 1 एप्रील सावन डिजी यात्रा पद्दतीवरवीं विमानतळ प्रवेश सुविधा चालीक लागतली. आनी केंद्र सरकाराच्या 1 जिल्लो उत्पादन येवजणे खाला कदमपटार चिमला 132 कोटी रुपया खर्चून युनिटी मॉल उभारतले. आतां पुराय खबरो. भारतीय वेंचणूक आयोगान 18व्या लोकसभा वेंचणुकेचें वेळापत्रक जाहीर केलां. ते प्रमाण देशभरांत 19 एप्रील सावन वट्ट 7 पांवड्यांचेर मतदान जातलें. तिसऱ्या पांवड्यार गोंयांतल्या 2 सुवाता खातीर मंगळारा 7 मे दिसा मतदान जातलें. भारतीय वेंचणूक आयोगान दिल्ले माहिती प्रमाण गोंयांतल्या उत्तर गोंय आनी दक्षीण गोंय ह्या 2 मतदारसंघांत तिसऱ्या पांवड्यार 7 मे दिसा मतदान जातलें. 12 एप्रिलाक ही अधिसुचोवणी जारी जातली. तेन्ना सावन इत्सूक आशिल्ल्या उमेदवारांक अर्ज करूंक मेळटले. अर्ज सादर करपाची निमणी तारीख 19 एप्रील आसतली जाल्यार अर्ज फाटीं घेवपा खातीर 22 एप्रील मेरेन मुजत मेळटली. 7 मे दिसा मतदान जाले उपरांत 4 जूनाक मतांची मेजणी जातली. मजगतीं देशांत 96.8 कोटी मतदार आसात. तातूंत 1.82 कोटी नवे मतदार आसात. गोंयच्या मुखेल वेंचणूक कार्यालयान दिल्ले माहिती प्रमाण गोंयांत वट्ट 11,73,028 मतदार आसात. तातूंत 6,04,515 बायलां मतदारांचो आसपाव आसा जाल्यार 5,68,501 दादले मतदारांचो आसपाव आसा. 12 तृतीयपंथी मतदार आसपावीत आसात. उत्तर गोंयांत वट 5,77,958 जाल्यार दक्षीण गोंयांत वट 5,95,058 मतदार आसात. उत्तर गोंयांत 12,139 जाल्यार दक्षीण गोंयांत 13,139 नवे मतदारांचो आंकडो नोंद जाला. हे वेंचणुकेंत 9,375 दिव्यांग मतदारांक मतदान करपाचो हक्क मेळ्ळा. तेच प्रमाण 85 वर्ष पिराये वयल्या वट 11,640 मतदारांचो आसपाव आसा. 20 ते 29 वर्ष पिराये मदीं 2,01,487 मतदार आसात. हे वेंचणुके खातीर उत्तर गोंयांत 863 जाल्यार दक्षीण गोंयांत 862 मेळून वट्ट 1,725 मतदान केंद्रां आसतलीं अशी माहिती गोंय राज्य मुखेल वेंचणूक कार्यालयान दिल्या. इतले मजगतीं भारतांतली भौगोलीक आव्हानां सांबाळटना कायदो आनी सुवेवस्था तशेंच वेंचणूक यंत्रणाचेर येवपी ताण उणो करपाक 7 टप्प्यांनी वेंचणूक घेतले अशें लोकसभेचे मुखेल आयुक्त राजीव कुमार हांणी सांगलां. गोंयांत 1 टप्प्यान मतदान प्रक्रिया जातली. तेच परी वेंचणूक सुरळीतपणान जावची हे खातीर सुवेवस्थे खातीर राज्यांत 7,000 पुलिसांक तैनात करतले अशी माहिती तांणी दिल्या. गोंयचे आदले मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकार हे रात दीस गोंयचे उदरगती खातीर वावुरले. देशाचे संरक्षण मंत्री म्हण तांणी देशा खातीर खूब मोलादीक योगदान दिलां. उदरगतीचे तांचे सपन पुराय करपाक सरकार बांदिला आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आयज सांगले. आदले मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकार हांकां तांचे पुण्यतिथी निमतान मिरामारच्या पर्रीकार हांच्या समाधी थळाक भेट दिवन मुखेलमंत्री डॉ सावंत हांणी आर्गां ओपली. 17 मार्च 2019 हे दिसा पर्रीकार संवसाराक अंतरिल्ले. तांच्या मरणाक आयज 5 वर्सां पुराय जातात. भाजपाच्या सगळ्या फुडाऱ्यांनी समाधी थळाक भेट दिवन पर्रीकार हांकां आर्गां ओपली. मुखेल सचिव पुलीस मुखेली हांणी आर्गां ओपली. मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर 1 एप्रील सावन डिजी यात्रा पद्दतीवरवीं फेस डिटेक्शन आधारीत विमानतळ प्रवेश सुविधा चालीक लागतली. चडशा भारतीय विमानतळांचेर ही सुविधा आदी सावन चोडणुकेंत आसा. आतां ह्या विमानतळाच्या वळेरेंत बसपाचो मान मोपा विमानतळाक फावो जातलो. 1 एप्रील सावन सुरू जावपी कागद विरयत बोर्डिंग प्रक्रियेक लागून प्रवाशांक विमानतळार बेगीन प्रवेश आनी बोर्डिंग करपाक मेळटलें. ही पद्दत फेस डिटेक्शन पद्दतीचो वापर करून प्रवाशांची वळख आनी भोंवडेची माहिती तपासता जाका लागून प्रवाशांक विमानतळाच्या तपासणी केंद्रांतल्यान सहजतायेन वचूंक मेळटा. जीएमआर गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडाचे मुखेल कार्यकारी अधिकारी आरवी शेषन हांणी ही माहिती दिल्या. खासगी क्लिनीक डिस्पेन्सरी हांकां क्लिनीक इस्टाब्लिशमेंट कायद्या खाला नोंदणी करपा खातीर 1 वर्साची मुदतवाड मेळ्ळ्या. हे विशीचो अध्यादेश जारी जाला. गोंय सरकाराच्या क्लिनिकल इस्टाब्लिशमेंट कायद्या खाला 31 मार्च मेरेन नोंदणी करप सक्तीचें आशिल्लें. आतां नोंदणी खातीर 15 मार्च 2025 मेरेन मुदतवाड केल्या. कायदो फाट्यान जारी केल्ल्या अध्यादेशाचेर राज्यपालान सय केल्या. कांय क्लिनीक डिस्पेन्सरींची तात्पुरती नोंदणी आसा जाल्यार कांय जाणांची नोंदणीच ना. तात्पुरती नोंदणी आसा तांकां सुद्दां कायम नोंदणी खातीर एक वर्साची मुदत मेळटली. खासगी दोतोरांची क्लिनिकां डिस्पेन्सरी हांची माहिती मेळची आनी नियंत्रण दवरप शक्य जावचे म्हण सरकारान क्लिनिकल इस्टाब्लिशमेंट आनी नोंदणी कायदो संमत केला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
Three steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, do gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
केंद्र सरकाराच्या एक जिल्हा उत्पादन योजनेखाला कदमपठार चिंबला 132 कोटी रुपया खर्चून युनिटी मॉल उभारतले. गोंय पर्यटन विकास महामंडळा वतीन हे विशीं निविदा जारी केल्या. ह्या मॉलांत विविध थळाचे तशेंच राष्ट्रीय उत्पादनांची विक्री जातली. हे वरवीं ग्रामीण वाठारांतल्या कलाकारांक लेगीत उर्बा मेळटली. ह्या मॉल वरवीं केंद्र सरकाराच्या स्किल इंडिया तशेंच मेक इन इंडिया ह्या येवजण्यांक चालना मेळटली. ह्या 3 माळयेच्या इमारतींत 28 राज्यां खातीर दरेकी 1 गाळो, केंद्रशासीत प्रदेशा खातीर 8 गाळे, कला दालन परिशद सभाघर, फूड कोर्ट, खावपा बाजारांचे गाडे, बिझनेस लॉन्च, पार्किंगेची सुविधा, प्रदर्शना खातीर सुवात, प्रॉडक्ट लॉन्च सुवात, इव्हेंट प्लाझा, मेडिटेशना खातीर सुवात आसतली. ताका लागून हो मॉल पर्यटकां खातीर लेगीत आकर्षण थारतलो. हे विशींचे कंत्राट 16 एप्रील दिसा उक्ते करतले. बोली जिखपी कंत्राटदाराक हे बांदकाम 540 महिन्यांत पुराय करचे पडटले. ते खातीर ताका सुमार 1.75 कोटी रुपया आघाऊ रक्कम भरची पडटली. गोंयांत आतां आफ्रिके सावन काजू हाडून त्यो गोंयच्यो काजू म्हणून विकतात. ह्या काजूंचो दर्जो खुपूच बाबत देखून गोंयच्या काजूंचे नांव बदनाम जालां. लोकांनी सादूर रावचे आनी हाचेर कारवाय करपा खातीर सरकाराक मदत करची असो उलो शेतकी मंत्री रवी नायक हांणी मारला. नागरी पुरवण मंत्री रवी नायक हांचे हस्तुकी पणजे जागतीक गिरायक दिसाचे कार्यावळीचे उक्तावण केले उपरांत ते उलयताले. दुकानदार वा गिरायकांक असले तरेचे बाबत काजू नदरेक आयले जाल्यार तांणी रोखडेच संबंधीत खात्याक कळोवचे. कागाळ येतकच कंज्युमर फोरम येवन तांचेर धाड घालतले अशी माहिती मंत्री रवी नायक हांणी आपल्या उलोवपांतल्यान दिली. उक्तावण सुवाळ्याक नागरी पुरवण सचीव संजीत रॉड्रिगीस, सहकार निबंधक अरविंद बुगडे, सहकार संचालक जयंत तारी आनी हेर मानेस हजर आशिल्ले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेन आयज दत्तात्रेय होसेबल हांकां सरचिटणीस पदाचेर वेंचून काडल्यात. सोशल मिडियाचेर केल्ले पोस्टांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघान दिल्ले माहिती प्रमाण होसेबल हे 2024 ते 2027 ह्या कार्यकाळा खातीर ह्या पदाचेर वेंचून आयल्यात. 2021 वर्सा सावन ते सरकारी अधिकारी म्हणून काम करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वर्सुकी 3 दिसांची अखिल भारतीय प्रतिनिधी बसका शुक्रारा सावन नागपूरच्या रेशीमल वाठारातल्या स्मृती भवन संकुलांत सुरू जाल्या. हातूंत आरएसएस संबंधित वेगवेगळ्या संघटनांच्या 1500 परस चड प्रतिनिधी हांचो आस्पाव आसा. पाडी केपे वाठारांत काल राती उसरां काजू बियो व्हरपी एका ट्रकान पुलाच्या कठ्ठ्याक धपको दिल्ल्यान तो न्हंयत कोसळून दोघांक मरण आयला. ह्या ट्रकांत 13 जाण आशिल्ले. जखमीक हॉस्पिटलांत दाखल केल्यात. अपघातांत जखमी जाल्ल्या मदीं 5 दादले, 5 भुरग्यांसयत 3 बायलांचो आस्पाव आसा. मेळिल्ले माहिती प्रमाण पाडी केपे वाठारांतल्या महामार्गाचेर रातीच्या सुमार 10:30 वरांचेर ही अपघाताची घडणूक घडली. काजू बियो व्हरपी ट्रक पाडी वाठारांत पावलो तेन्ना ताचो धपको रस्त्या कुशीक आशिल्ल्या पुलाच्या कठ्ठ्याक बसलो. धपक्यान ट्रक रस्त्या कुशीच्या न्हंयेत कोसळ्ळो. न्हंयेत चड उदक नाशिल्लें मात काजू बियांच्यो पोतयो ट्रकांत आशिल्ल्यांचेर पडल्यो. मजगतीं काणकोणा एके कार्यावळी खातीर गेल्ले मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे सयत मंत्री सुभाष फळदेसाय, नरेंद्र सावयकार आनी तांच्या वांगडा आशिल्ले कर्मचारी अपघाताचे सुवातेर पावले आनी तांकां तांणी मदत करपाक सुरवात केली. मुखेलमंत्र्यांच्या गाडयेंतल्यान अपघातांत जखमी जाल्ल्या भुरग्यांक हॉस्पिटलांत व्हेले. ह्या अपघातांत 1 बायल आनी 1 दादल्याक मरण आयलां. वेंचणूक आयोगान सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडल्यान मेळिल्लो डाटा आयज आपल्या वॅबसायटीचेर अपलोड केला. उमेदवारांक आनी राजकी पक्षांक हो डाटा ECI.gov.in हे वॅबसायटीचेर पळोवपाक मेळटलो. आनी खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. गोंयांत लोकसभा वेंचणुकेचे मतदान 3रे पांवड्यार मंगळारा 7 मे दिसा जातले. 12 एप्रिलाक ही अधिसुचोवणी जारी जातली. गोंयचे आदले मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकार हांणी देशाचे उदरगती खातीर खूब मोलादीक योगदान दिलां. गोंयचे उदरगतीचे तांचे सपन पुराय करपाक सरकार बांदिल्लो आसा अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां. मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर 1 एप्रील सावन डिजी यात्रा पद्दती वरवीं विमानतळ प्रवेश सुविधा चालीक लागतली आनी केंद्र सरकाराच्या 1 जिल्लो उत्पादन येवजणे खाला चिमला 132 कोटी रुपया खर्चून युनिटी मॉल उभारतले आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.